हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जित तित रूप तुझ दिसू लागल जित तित रूप तुझ दिसू लागल देवा तुझ्या नावाचर याड लागल देवा तुझ्या नावाचर याड लागल जित तित रूप तुझ दिसू लागल जित तित रूप तुझ दिसू लागल सखे तुझ्या नावाच ग यड लागल सखे तुझ्या नावाच ग यड लागल
यड लागल यड लागल यड लागल यड लागल यड लागल यड लागल यड लागल यड लागल
चंद्र सुरव्या डोळ तुझ आभाळ हे बाळ तुझ झुळ झुळ पाणी जणू कुळ कुळ चाळ तुझ
चंद्र सुरव्या डोळ तुझ आभाळ हे बाळ तुझ झुळ झुळ पाणी जणू कुळ कुळ चाळ तुझ
तुझ्याही ना संसार हो
तुझ्याही ना संसार हो कडू झार सारा तुझ घेतल गोड लागले सखे तुझ्या नावाच गडला
माझं नाव ज्ञानेश्वर लोखंडे उर्फ माऊली माझं गाणं जर का तुम्हाला आवडलं असेल तर
प्लीज प्लीज मला वोट करा वोट पाठवण्यासाठी टाइप करा SMS TWI 5556 5758
ला पाठवा बाकीच्या डिटेल्स तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती उपलब्ध आहे
दर येण्याला तुम्हाला वाटत असेल की गावचा सरपंच बनून मी माझ्यासाठी वोट मागायला येतोय पण आता मी माझ्यासाठी वोट मागायला आलो नाही माऊलीसाठी वोट मागायला आलोय
शेतातल्या खोंडावानी शेतातल्या खोंडावानी मन वांड भारी दूर जवाचा शितवा द्वाड वागले सख्य तुझ्या नावाच याड लागले
आता आपण सगळेजण उत्सुक जाणून घेण्यासाठी की कोण आहे या तिघांपैकी आयडॉल
महाराष्ट्राचा
आणि विजेता आहे आयडॉल महाराष्ट्राचा ज्ञानेश्वर सदाबाई लोखंडे अर्थात माऊली